तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो।
नमस्कार, मी संदीप खरे आणि तुम्ही ऐकतात मला लाइट्स कॅमेरा ऍक्शन या कार्यक्रमात माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या समवेत।
ऍक्शन।
आता मला सांग की मग तुला जॉब जो करावा लागला तो तू कधी केलास आणि कुठला केलास?
तेव्हा माझा एक मित्र होता जयंत पाठक म्हणून, तो म्हणला तू कॉपी रायटिंग कर। म्हणलं कॉपी रायटिंग म्हणजे काय? तर म्हणला रे काय नाही रे, जाहिराती असतात की नाही त्यातला मजकूर असतो तो लिहायचा। म्हणलं ओके सोपं आहे। ते सोपं नाही नंतर कळलं मला। सो काहीच माहीत नसलेला असा मी तो पोचलो रविराज पब्लिसिटी म्हणून, त्यावेळेला म्हणजे अजूनही इकडे ग्राहक पेठेच्या इथे ऑफिस आहे त्यांचं, तर रवींद्र मंकणींची ती संस्था। तर मी गेलो योगायोगाने, तेच रिसेप्शन पाशी नेमके उभे होते, बाहेर निघाले होते मला वाटतं। तर ते म्हणले काय आहे? मला कॉपी रायटर व्हायचं। ते म्हणले काय आहे तुझं, काय कोर्स वगैरे झाला आहे? म्हणलं नाही काय नाही। काय करतोस? म्हणलं इंजिनिअरिंगला लास्ट इयरला। काय कुठे केलीस नोकरी? म्हणलं कुठेच नाही। ते म्हणले मग कसं काय तुला, म्हणजे ही सगळी तुझी क्वालिफिकेशन्स बघता ओके तुला नोकरी देतो असं मी कसं म्हणू? मी म्हणलं तुम्ही एक काम करा, तुम्ही मला एक असाइनमेंट द्या। ती ओके वाटली तुम्हाला तर आपण सुरू करू। ते म्हणले ओके। तर मी पहिलीच असाइनमेंट माझी खूप आवडली क्लायंटला, सो मी जॉईन झालो। जॉईन झाल्यानंतर कळलं की मला चांगल्या प्रकारे येत आहे। सो ॲज अ कॉपी रायटर मला आठवते एक 2-3 वर्षातच ज्याला अवॉर्ड्स मिळत आहेत सतत अशा प्रकारचा कॉपी रायटर, म्हणजे इव्हन नॅशनल लेवलचा रापा पण मला मिळालं होतं त्यावेळेला ॲज अ कॉपी रायटर। आणि नंतर मी फ्रीलान्सिंग करायला लागलो, त्यावेळेला सुद्धा आय वॉज हायएस्ट पेड कॉपी रायटर। तर त्यामुळे तो एक वेगळाच चॅनल सेट झाला। त्यानंतर मार्केट मिशनरीला मी जॉईन झालो आणि तिथे तर खूप छान वातावरण होतं, म्हणजे सगळे बॉस आमच्या बॉसनी सुद्धा आणि आमचे विजय ठोंबरे सर आहेत त्यांनी, किंवा अजय झणकर जे स्वतःच लेखक होते सरकारनामा वगैरे सिनेमे त्यांनी केले होते, आता जस्ट त्यांचं निधन झालं, तर हे सगळे कलाकारच मंडळी, तर त्यांनी दिवस असे की वगैरे ऐकलेली होती त्यावेळेला। तिथे 8-10 वर्ष होतो आणि किती चांगले बॉस असू शकतात आयुष्यावर बोलू काही, जेव्हा सुरू झाला कार्यक्रम त्याला मी जॉब करत होतो फुल टाइम। सो त्याची डिमांड वाढायला लागली, मग ते मला म्हणले तू एक काम करतो हाफ डे, हाफ डेला सुद्धा जमे नाही झालं। मग ते म्हणले रिटेनरशिपवर ये, मग घरनंच फोन करून मी कॉपी सांगायचो आणि मग तेही जमे नाही झालं। तेव्हा ते म्हणले की तू एक काम कर, तू आता पूर्ण वेळ हे कर। काही झालं तर मी पुन्हा आहेच आणि अजूनही त्यांच्याशी टचमध्ये असतो, अजूनही कॉपी रायटिंग आता जॉब करत नाही पण फ्रीलान्सिंग चालू असतं। तर DSK ची जिंगल जी अनेक वर्ष लागते आहे ती मी लिहिली आहे किंवा कॉम्पोज केली आहे ती अजूनही चालू आहे। तर त्यामुळे ते एक छान फील्ड आहे, एक वेगळं फील्ड गवसलं आहे या निमित्ताने मला।
आयुष्यावर बोलू काहीचे जे शोज आहेत तुमचे ते 1000 जास्त कितीतरी झालेत म्हणा तसे, तर पण तुमचा तो पहिला प्रवास तो कसा सुरू झाला आणि आता इतक्या वर्षांमधली इतकी वेगवेगळी कारण लोक तुम्हाला येऊन भेटली असतील आणि वेगळे अनुभव असतील, त्यातले काही किस्से आमच्यासोबत शेअर कर।
लोक खूप उत्सुकते तुम्ही कधी पहिल्यांदा भेटलात वगैरे असं। तर आम्ही पुण्यामधलेच आहोत दोघेही, पण आमची कॉलेजेस वेगळी आहेत आणि आम्ही सगळ्यात भेटलो त्याच्या अगोदर एकमेकांच्या कामांना भेटलो होतो। माझे दिवस असे की त्यावेळेला आली होती आणि सलीलची तरी वसंत फुलतो नावाची एक कॅसेट आली होती, तर तरी वसंत फुलतो त्याचं जे कॅसेट कवर आहे त्याचं प्रूफ रिडिंग मी केलं होतं, कारण मी त्याला रविराजमध्ये होतो आणि तिथे काम करत असताना ते आलं होतं प्रूफ रिडिंगसाठी। तर तसे आम्ही कामातनं आधी ओळखायला लागलो आणि नंतर असंच कुठल्या तरी एका चॅनलच्या उद्घाटनाच्या वेळेला आम्ही भेटलो, एक मैत्री झाली सुरुवातीला। आणि दोघांच्यातला चांगला पार्ट असा आहे की फक्त स्वतःचं असं न करता आजूबाजूला काय चांगलं चाललं आहे, चांगलं वाचलं समजा शेअर करावं, चांगलं ऐकलं शेअर करावं, तर यातून ते ट्युनिंग होत गेलं। आणि मग त्याच्यामधनं मग पहिल्यांदा एक आकाशवाणीचे काही कार्यक्रम होते त्याच्यामध्ये आम्ही दोघांनी भाग घेतला आणि मग आयुष्यावर बोलू काही। तर मी सलीलला म्हटलं की तू संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं आहेस, पण मी तुला असं प्रपोजल देतो की मी दिवस असे की किंवा मी गातो एक गाण्यानंतर जी कॅसेट करतो आहे त्याच्यात तू गायक म्हणून येशील, कारण तो गाताना त्यावेळेला सुरांपेक्षा कविता पोचवणं, म्हणजे मी किती चांगला गातो हे दाखवण्यापेक्षा कविता पोचवणं आहे त्याच्यामागचं खूप मोठं प्लस पॉईंट मला वाटला होता। आणि माझं पण जे गाणं आहे ते तसंच होतं की मुळात कविता गातो मी, तर त्यामुळे ते आयुष्यावर बोलू काही मला मी पहिल्यांदा एकत्र केली ती। नंतर काही दिवसांनी आम्ही चला एक कार्यक्रम करू एकत्र, काम झालं आहे आपलं वगैरे म्हणून पहिला SM जोशीला केला कार्यक्रम 2003 चालू केला 6 ऑगस्टला मला वाटतं। तो पहिला कार्यक्रम हाऊसफुल झाला, पण दुसरा करू तोही झाला हाऊसफुल आणि मग त्याला कॉन्ट्रॅक्टरकडनं मागणीच यायला लागली आणि त्याचे प्रयोग नाटकासारखेच चालू झाले जवळजवळ, तर ते खूप सहज सुंदर होत गेलं। पण त्यामुळे आम्ही म्हणतो ना कधी कधी की लोकांची फार निराशा होते असं सांगितलं की आपण एक छान स्टोरी काहीतरी तयार करू, आपण दोघे कसे भेटलो त्याची, मग आम्ही एक स्टोरी तयार केली होती। पावसाची रात्र होती, महामार्गावरती मी उभा होतो आणि लिफ्ट कोणी देत नव्हतं, अचानक एक गाडी येऊन माझ्या शेजारी थांबली, मी तसाच ओला चिंब दार उघडून आत बसलो, शेजारी बघितलं तर चेहरा ओळखीचा वाटला, तो म्हणला तू संदीप खरे? मी म्हणलो हो. तू सलील कुलकर्णी? असं असं काहीतरी असं वेगवेगळं सांगायला पाहिजे यार. म्हणलं हे काही खरं नाही.
तुझ्या स्टोरी बद्दल थोडीफार तर आम्हाला यु नो माहिती होती, पण मला सांग की तुमच्यामध्ये डिफरन्सेस जेव्हा होतात, आय एम शुअर होत असतील, तर तुम्ही कसे डील करता?
मुळात एक गोष्ट खूप चांगली आहे की दोघांनाही माहिती आहे की आपल्याला प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी असते. सो डिफरन्सेस कुठे येतात? ज्याला तुमचं इगो क्लॅश होतात त्याला डिफरन्सेस येतात. म्हणजे ज्याला तुमचे बेसिक क्लिअर असतात. आता कसं आहे, उदाहरणार्थ समजा मी चाल माझी तो गातोय, तर म्युझिक डायरेक्टरचा शब्द फायनल असतो त्याच्यामध्ये एथिकली. सो सल्ले असतात, सजेशन असतात, सगळं असतं. जसं आता नसतेस घरीमध्ये एक शब्द होता की श्वासाविना हृदय अडावे, मी तसाच अगतिक होतो. तर तो अगतिक शब्द हा नंतर मी बदललेला शब्द आहे. मी तसा आकंतिक होतो असा पहिला शब्द होता, तो मग आमच्या चर्चेतनं तो अगतिक झाला. तर इतपत ते त्याच्यामध्ये ट्युनिंग चांगलं आहे ते अनेकदा. आणि असंही होतं की चाली करताना तो फक्त एक दोन टीप देतो मला की असं डोक्यात होतं, मग त्याच्या पलीकडे आमची चर्चाही होत नाही त्या गाण्यावर. आता डिबाडी डिपांग गाणं आम्ही जे केलं, आम्ही मुंबईचा कार्यक्रम संपून परत येत होतो पुण्याला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाणं द्यायचं होतं त्यांना. मग रेफरन्स ते भाजीवाल्याचं गाणं आहे का म्हणलं, त्याच्यामध्ये जरा भाज्यांचे रेफरन्स आले तर मजा येईल. सल्ले म्हणलं हा खरं धमाल येईल. एवढी चर्चा क्रिएटिव्ह संपून मग मी घरी आल्यानंतर पहाटे ते गाणं लिहिलं, त्याला SMS केलं आणि झोपून गेलो. उठलो त्याला त्याचा SMS आला, गाणं मस्त झालंय, चाल पण डोक्यात आहे, ऐकून टाकू. आणि ते गाणं झालं.
आजही ऐकायला खूप मजा येते आणि धमाल येते. मला वाटतं यु नो गॅदरिंग्स मध्ये सुद्धा ते गाणं खूप फेमस झालं आणि अनेकांना गायला आणि डान्स करायला आवडतं. मला सांग की तू बॉलिवूडची अॅनिमेटेड फिल्म जी होती दशावतार, त्याच्यासाठी तू लिरिसिस्ट म्हणून हिंदी गाणी लिहिली होतीस. इतकं मराठी बोलणारा, इतकं मराठी पण असणारा माणूस हिंदीमध्ये इतकी छान गाणी लिहू शकतो, असं लोकांना सरप्राईज होतं का? आणि ते तुझ्याकडनं कसं घडलं? कशी ऑफर मिळाली तुलाही?
मी हिंदीतला गुप्त कवी आहे. नाही मला खूप आवड आहे उर्दू हिंदी शायरीची. जसं म्हटलं मी खूप पूर्वीपासून हे सगळेच गझल आणि नजम हे सगळ्याची आवड आहे, ऐकत आलो आहे, वाचत आलो आहे, त्यामुळे थोडंसं त्यातलं थोडंसं कळतं, फार नाही, कारण ती खूप मोठी भाषा आहे, व्हास्ट भाषा आहे. माझ्या मर्यादेमध्ये जेवढं शक्य आहे तेवढा त्याचा अभ्यास चालू असतो. सो हिंदीमध्ये पण अन्नबंद लिहित असतो, गाणी लिहित असतो, किंवा मलाही कविता सुचते कधी कधी.
अशी कुठली गोष्ट तू तुझे पैसे जमा केल्यानंतर घेतली जिचं कौतुक तुला फार होतं?
ॲस्ट्रिक्स आणि ऑब्लिक्स नावाचे कॉमिक्स असतात, सिरीज आहे त्याची, आणि ती पुस्तकं फार महाग असतात. म्हणजे 350-400 रुपयाला एक कॉमिक वगैरे असं होतं. त्याच्यानंतर फास्टर फेणे लहानपणी खूप वाचायचो मी. नंतर सुहास शिरवळकर आमच्या कॉलेजच्या मित्रांमध्ये क्रेज होती. GA कुलकर्णी आवडीचे होते, नेमाडे आवडीचे होते. ते एक दिवस मी जाऊन हे सगळ्याचे सेट घेऊन आलो. त्या दिवशी मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे असं मला वाटत होतं. की म्हणजे याहून माझ्याकडे खूप पैसे असते तरी मी केलं काय असतं, हेच केलं असतं ना शेवटी.
बरं मला सांग की तुझ्या घरातल्या सिच्युएशनला घेऊन म्हणून कधी तू कुठलं गाणं बनवलंयस का?
नसतेस घरी तुझे वाव, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो, नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो, ही धरा दिशाहीन होते, अन चंद्र पोरका होतो.
क्या बात आहे. सो कधी गेली होती बायको माहेरी ज्यावेळेस तू हे गाणं लिहिलंस?
आता खरं सांगू तर कुठे काय आठवत नाही मला, पण गेली होती एवढं खरं. सो अगं ती जातच नाही माहेरी वगैरे इतकं. हो ना
सोनिया, काय कंप्लेन आहे ऐक जरा. बघा तुला घरी जेवायचं जाऊन.
शेजारच्या गल्लीत माहेर आहे तिचं.
मग त्यात तिचा काय दोष?
हो ना, पण म्हणजे
93.5 रेड FM बजाते रहो.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.